श्रीराम. श्री समर्थांच्या मनोबोधातला 75वा श्लोक आपण पाहणार आहोत. समस्तामध्ये सार साचार आहे, कळेना तरी सर्व शोधून पाहे. जीवा संशयो वा उगातो त्यजावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. ह्याच्यामध्ये समर्थ म्हणतायत, समस्तामध्ये सार साचार आहे. साचार म्हणजे खरोखर समस्तामध्ये, समस्त ज्या साधना सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये सार असं जर काही असेल तर नामस्मरण हे सारभूत साधन आहे, सगळ्यात महत्त्वाचं साधन आहे. ते कसं आहे याचं वर्णन ह्याच्या आधीच्या श्लोकातही येऊन गेलेलं आहे. समर्थाने ते सांगितलेलं आहे, सहज आहे, सोपं आहे, फुकटचं आहे, बिनकष्टाचं आहे, पण सार आहे. असं जर असेल बिनकष्टाचं, खर्चाचं, खर्चाचं, मग त्याला काही फारसा अर्थ नसेल. कारण ज्याला काही कष्ट पडतात, पैसे पडतात, ते मोलाचं असा आपल्या व्यवहारामध्ये हिशोब असतो आणि त्यामुळे हे आपण क्षुल्लक समजतो. ते म्हणतात तसं नाही आहे. सर्व साधनांच्यामध्ये महत्त्वाचं जर काही असेल, कुणालाही करता येण्यासारखं जर असेल, तर नाम हे सार आहे. म्हणून समस्तामध्ये सार साचार आहे, कळे ना तरी सर्व शोधून पाहे. तुला जर हे कळत नसेल, सांगून लक्षात येत नसेल, तर शास्त्रग्रंथ वाचून पहा, संतांची वचनं तपास, त्यांनी काय म्हटलं आहे त्याच्यामध्ये, त्यांचा अनुभव काय आहे. ते जे बोलतात ते अनुभवातून बोलतात, प्रचितीविनं बोलणे नाही त्यांचं. प्रचिती घेतात आणि मग बोलतात. समर्थांनी जसं सुरुवातीला म्हटलं दासबोधाचं, आणि मुख्य आत्मप्रचिती, आत्मप्रचिती घेऊन मी हा दासबोध लिहिलेला आहे. तसं समर्थांचं सांगणं जे असतं ते आत्मप्रचितीतलं असतं. शास्त्र जी लिहिली आहेत ती देखील प्रचितीतून घेतलेली आहेत. त्यामुळे आपल्याला जर का त्याच्याबद्दल शंका असेल, खरोखरच नामाचं महत्त्व काय जाणून घ्यायचं झालं, ते शास्त्रग्रंथ वाचा, संतांची वचनं वाचा. उगीच आपापल्या कल्पनेने जीवा संशयो वावुगा तो त्यजावा. जीवाला जर संशय असेल, नुसतं रामराम म्हणून काय होणार? आम्ही म्हटलं पुष्कळ, काय उपयोग आहे त्याचा? म्हणजे ते इतक्या क्षुल्लक तऱ्हेनं त्याला तुम्ही मोजता, तुच्छ समजता, तसं करू नका. नामाचं महात्म्य तुम्हाला कळत नसेल तर जी मोठी मंडळी सांगून गेली त्यांच्यावर विश्वास ठेवा, त्याच्याबद्दल संशय निर्माण करू नका. म्हणून वावुगा संशय म्हटला आहे, व्यर्थ संशय निर्माण करू नका, तो त्याजावा, पूर्ण टाकून द्या. संशयरहित अवस्था झाली पाहिजे साधकाची. सद्गुरू भेटले तर सद्गुरू जे सांगतील ते सद्गुरू वचनी विश्वासपूर्ण असं सच्चिष्ठाचं लक्षण सांगितलं आहे. सद्गुरू बघताना तपासून घ्यावेत हे सद्गुरूच आहेत का नाही म्हणून. आणि एकदा जर ते सद्गुरू आहेत असं झालं, पटलं आपल्याला, अनुभव आला, तर मात्र ते सांगतील ते साधना विश्वास ठेवून करायचे. तर त्यांनी आपल्या अनुभवातून तुम्हाला योग्य असेल ते सांगितलं आहे. जसं केमिस्टच्या दुकानात पुष्कळ औषधं असतात, ती आपण परस्पर घेत नाही. ते जेव्हा डॉक्टरकडून सांगितलं जातं तेव्हा आपण ते घेतो, कारण त्याच्या पाठीमाग अनुभवाचा भाग असतो. ते जसं आहे तसं एखादं साधन कुणीतरी सांगितलं म्हणून आणि सद्गुरूंनी सांगितलं, संतांनी सांगितलं म्हणून जे केलं जातं त्याला मोल आहे. म्हणून त्याच्याविषयी संशय ठेवू नका. जीवा संशयो वावुगा तो त्यजावा, प्रभाते मनी रामचिंतित जावा. म्हणून पहा, समस्तामध्ये सार साचार आहे, कळेना तरी सर्व शोधून पाहे. जीवा संशयो वावुगा तो त्यजावा, प्रभाते मनी रामचिंतित जावा. जय जय रघुवीर समर्थ.